या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत. या प्रार्थनेमध्ये आपण दासबोधाच्या ओव्या ऐकणार आहोत. या ओव्या नील धर्माधिकारी कैवल्य पेंडसे, गिरीश गोरे आणि मंदार वजे हे आपल्यातले जे यंग स्क्वाड म्हणता येईल, यंगिस्तान ज्याला म्हणतात, ते करणार आहेत. आपण त्यांच्याकडनं या ओव्या ऐकूया.
अंतरात्मा महंत तो का होईल संकोचित प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी लोक संकल्प विकल्प करिती ते अवघेसी निर्फळ होती जना लागेश्वर अखंड एकांत सेवा अभ्यास करी सावा काल सार्थक करावा जना सहित उत्तम गुणति तुके घावे घेऊन जनात शिकवावे उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे अखंड कामाची लगबग उपासने सलावावे जग लोक समजो नमग आज्ञा इच्छिति आधी कष्ट मग फळ कष्टचि नाही ते निर्फळ साक्षेपे ऋण केवळ वृथा पुष्ट लोक बहुत शोधावे त्यासे अधिकार जाणावे जाण जाणो न धरावे जवळी दूरी अधिकार परत्वे कार्य होते अधिकार नाते जाणो निशोधावी चित्ते नाना प्रकारे अधिकार पाहो न कार्य सांगणे साक्षेप पाहो न विश्वास धरणे आपुला मगज आखणे काही तरी हे प्रतीचीचे बोलिले आधी केले मग सांगितले मानले तरी पाहिजे घेतले कोणी एके महंते महंत करावे युक्ती बुद्धीने भरावे जाणचे करून विकरावे नाना देती जाणते करून विकरावे नाना देती जय जय रघुवीर समर्थ.
हरि ओम. मला वाटतं आपल्यासारख्या श्रोत्यांना आजचा विषय कोणता हे सांगण्याची खरोखरच जरूर नाही. आपण ज्या आता दासबोधाच्या ओव्या ऐकल्या त्या जे समर्थांनी सांगितलंय तोच आजचा विषय. आजचा विषय जो आपण घेणार आहोत तो आहे स्वामीजींची कार्यदृष्टी. आपण या सायंकाळच्या सत्रामध्ये स्वामीच्या जीवनाचे जे विविध पैलू होते ते काही भाई समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो खूप मोठा विषय आहे. तसं जर वर्णन करायचं झालं की आज आपण कथा मांडणार आहोत तर एखाद्या वाटीने समुद्राचा माप घेण्यासारखं आहे. तरी पण जेवढा आपल्याला कळतोय जेवढा आपल्याला कळलेला आहे तो विषय देखील आपल्याला अतिशय आनंद देऊन जाणार आहे. आणि नुसता आनंद देऊन जाणारा नाहीये तर तो आपला जीवन बदलायला मदत करणार आहे. स्वामीजी हे युगपुरुष होते. युगपुरुष त्यांना म्हणतात की ज्यांनी तत्व अथवा विचार यांची पुनःप्रस्थापना केलेली आहे. काळानुरूप काही तत्व काही विचार हे लुप्त होतात त्यांची पुनःप्रस्थापना करण्याचं कार्य हे युगपुरुष करत असतात. आणि दुसरं कार्य ते करतात ते म्हणजे या तत्वांमध्ये या विचारांमध्ये काही कालपरत्वे बदल अपेक्षित असतात. हे बदल करण्याचं काम देखील हे युगपुरुष करतात. या युगपुरुषांची दृष्टी ही त्या काळापुरती मर्यादित नसते. ती 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष अशी पुढे बघणारी दृष्टी असते. ती जी कार्य करतात त्याचे परिणाम हे देखील काळाला काही वर्ष जायला लागतात. स्वामीजी अशा प्रकारचे युगपुरुष होते. स्वामींचं जीवन जर का बघितलं तर त्यांच्या जीवनाचं कार्य असं जर म्हणलं तर ते 4 टप्प्यांमध्ये दिसतं, 4 भागांमध्ये दिसतं. त्यांच्या कार्याची सुरुवात जी झाली ती 15 वर्ष झाली. जसं लावत्से म्हणायचा की मी प्रौढच जन्माला आलो. प्रौढ याचा अर्थ जिथं सामान्य जनांची झेप जात नाही ते विचार त्यांच्या आचरणात असतात. स्वामीजींनी 15व्या वर्षामध्ये गीता शिकली आणि त्यांची अशी इच्छा होती त्या गीतेतलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सगळ्यांना शिकवावं, गावोगाव जाऊन सांगावं. दुर्दैवानी त्यांच्या वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. पण त्या गीतेच्या तत्वज्ञानाचा उपनिषदांच्या तत्वज्ञानाचा त्याचा जो अभ्यास होता, अभ्यासाचा अर्थ त्यांच्या आचरणात आणणं, हा जो अभ्यास होता हा स्वामींचा अभ्यास हा जवळजवळ त्यांच्या 40व्या वर्षापर्यंत चालू राहिला. 1957 साल उजाडलं की ज्यावेळेला त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. त्या ज्ञानेश्वरी सांगण्याचं या कार्यामागचा मुख्य उद्देश जो होता तो होता की स्वांत सुखाय. स्वामींचा हा जो उद्देश होता स्वांत सुखाय की ज्ञानेश्वरी माझ्यासाठी आहे, त्या ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओळी ही माझ्या जीवनासाठी आहे, हा जो उद्देश होता हा अखेरपर्यंत कायम राहिला. हा जो स्वांत सुखाय उद्देशासाठी स्वामींनी ज्ञानेश्वरी चालू केली. आणि त्यात दुसरा एक भाव असा होता की जे जे आपण असं ठावे ते ते जनास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. अशा प्रकारे स्वामींनी 1957 साली ज्ञानेश्वरी चालू केली. हा त्यांच्या कार्याचा दुसरा टप्पा होता. त्यांच्या कार्याचा तिसरा टप्पा जो होता तो स्वामी स्वरूपानंदांची भेट झाल्यानंतर चळवळला 1967-68 ते 1973. या काळात स्वामींचं जे काही कार्य झालं त्यांचं मुख्य कार्य होतं माणूस घडवणं. ज्ञानेश्वरी हा त्यांचा एक त्या टूल्स म्हणता येतील अशा प्रकारचं होतं. त्यांचं मुख्य कार्य माणूस घडवणं होतं. हे 68-73 या काळात जे झालं ते स्वामीजींची सेवा या भावाने झालं. आणि 73 नंतरचं स्वामींचं देहत्यागानंतर, स्वामी स्वरूपानंदांच्या देहत्यागानंतर ते 1996 त्यांनी देह ठेवेस्तोपर्यंत जे कार्य झालं ते प्रबोधनाचं झालं. अर्थात या सर्व कार्यांमध्ये त्यांचा जो स्वांत सुखाय हा जो धागा होता हा कायम होता. माणूस घडवण्याचा धागा कायम होता. स्वामींचा जो परमार्थ जो त्यांनी सांगितला त्यांनी एक क्रांती केली असं वाटतं. त्यावेळेचं जर का आपण वातावरण जर बघितलं, स्वामीजी याचं काम करू लागले त्यावेळेचं जर वातावरण बघितलं तर सुशिक्षित चांगला माणूस क्वचितच परमार्थाकडे येईल, तरुण माणूस क्वचितच परमार्थाकडे येईल अशी एक परिस्थिती त्यावेळेला झालेली होती. काही ठिकाणी चांगली असेल पण बहुसंख्य परिस्थिती मात्र अशी होती. स्वामींनी जो परमार्थ सांगितला याचं कारण असं होतं की ते सांगणारे जे होते
ते पुराणातल्या गोष्टी सांगत होते ज्याचा आणि जीवनाचा संबंध जवळजवळ नव्हता. ऐकणाऱ्या व्यक्ती ज्या होत्या त्याही त्यांचं आयुष्य सरलेल्या अशा व्यक्ती ऐकत होत्या की जे 60, 70, 80 की आता ते सांगतायत ते आपल्या आचरणात येऊ शकत नाही अथवा आणू शकत नाही अशा प्रकारच्या व्यक्ती ऐकायला होत्या. स्वामीने हे चित्र बदललं आणि त्यांनी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल परमार्थ सांगितला की जो कोणत्याही चांगल्या व्यक्तीला ती कोणत्याही वयातली असो तिला तो आचरणात आणता येईल. स्वामींचा परमार्थ जो होता त्यांचं कार्य जे होतं ते अवडंबर नसलेलं असं कार्य होतं. स्वामींच्या कार्यात कोणतंही अवडंबर नसायचं. त्यांचं कार्य हे सर्व समावेशक असं होतं. कोणीही यावं ऐकावं त्याला पंथ जात संप्रदाय असला कोणताच त्याला प्रत्यवाय नव्हता. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर अशा प्रकारचं कार्य की जे क्वचित कुठेतरी चाललेलं आहे दुर्मिळ असं म्हणता येईल. कोणीही यावं त्या झाडाखाली बसावं विश्रांती घ्यावी आणि तृप्त होऊन जावं अशा प्रकारचं कार्य स्वामीजी करत होते. स्वामींच्या कार्यात कदापि गूढवाद शिरला नाही. गूढवाद हा परमार्थाला लाभलेला एक शाप असावं की काय अशी परिस्थिती आहे. जर कोणी म्हणलं की मला हे कळत नाहीये तर तुम्हाला सर्वज्ञ आहात कळत कसं नाहीये. चमत्कार गंडे दोरे ताईत यांनी परमार्थाचं जे वातावरण होतं हे दूषित झालेलं होतं. स्वामीने सगळंच्या सगळं वातावरण काढून टाकलं. स्वामीने एक तेजस्वी परमार्थ दिला. घालून अकलेचा पवार भाबे ब्रह्मांडा होणी जाड तिथे कैसे आणले द्वार करंटपण. स्वामींचा जो परमार्थ होता तो कोणावर अवलंबून नसलेला होता. त्यावेळेचे जे प्रवचनकार कीर्तनकार त्यांचा उदरनिर्वाहच मुळी प्रवचनावरती कीर्तनावरती चालायचा आणि अर्थस्य दासो पुरुष असं असल्यामुळं त्यांना जे रुचेल ते सांगणं काही काही वेळेला क्रमप्राप्त व्हायचं. स्वामीने हा जो अवलंबित्व जे होतं अर्थावरचं ते काढून टाकलं. स्वामीजी परमार्थ जे सांगत होते ते जीवनाचं उन्नयन होण्यासाठी त्यामुळे त्यांना जो पाहिजे होता तो संतांनी सांगितला तो आणि त्यांच्या सद्गुरूंनी सांगितला तो असा स्पष्ट परमार्थ जो आहे ज्यामध्ये लोकेशणा नाही वित्तेषणा नाही असा परमार्थ स्वामीजी सांगू शकले. स्वामींचा परमार्थ आत्म त्यांचं कार्य जे होतं ते आत्मज्ञानमूलक असं कार्य होतं. स्वामींना कार्य जे करायचं होतं त्या कार्याने एकच साध्य करायचं होतं की प्रत्येक व्यक्ती ही आत्मज्ञानाचा अधिकारी व्हावं. त्याला ते अधिकार आहेच आहे त्याने तो प्राप्त करून घ्यायचा आहे असं स्वामींचं प्रतिपादन होतं आणि तो मार्ग ते दाखवत होते. स्वामींचं कार्य हे प्रसिद्धी परान्मुख होतं. समाजाचं हे अतिशय अवघड आहे. हरिभक्त आणि विरक्त ज्ञाता आणि प्रेमळ भक्त व्युत्पन्न आणि वादरहित त्या तो अपूर्वता. स्वामींचं कार्य हे प्रसिद्धी परान्मुख इतकं होतं की स्वामीजी त्यांच्या ठरलेल्या जागेच्या बाहेर सहसा पडले नाहीत. ते पहिल्यांदा त्यांच्या घरी निरूपण करायला लागले. निरूपण तिथंच केलं. ज्यांना जरूर आहे त्यांनी तिथे यावं. स्वामीजी कोणाच्या पाठीमागे गेले नाहीत. त्यांचं कार्य हे प्रसिद्धी परान्मुख होतं आणि त्यांचं कार्याचं आणखीन एक फार मोठा वैशिष्ट्य म्हणजे कर्म भक्ती ज्ञान आणि ध्यान यांचं सम्यक विवरण त्यांचं सम्यक आचरण हे त्यांच्या कार्यामध्ये होतं. बहुतेक कार्य ही एक्सेंट्रिक एका बाजूला पडलेली दिसतात. एकच काय तर त्यांच्यात कर्म तरी प्रधान असतं भक्ती तरी प्रधान असते ज्ञान तरी प्रधान असतं. मग त्या सांगतात तू हे करतोस ना साधन दुसरं करायची जरूर नाही संपला प्रश्न. किंवा कलियुगात हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्वामींनी जो परमार्थ सांगितला हा जो गीतेत होता तो सांगितला हे स्वामींचं वेगळं तत्वज्ञान नव्हतं. गीतेत असं सांगितलेलं नव्हतं की तुम्ही फक्त कर्म करा. गीतेत असं सांगितलेलं नव्हतं की फक्त ज्ञान हे तुमचे फक्त ज्ञानाचीच उपासना करा. गीतेत जसं तत्वज्ञान होतं ज्ञानेश्वरीत जसं तत्वज्ञान होतं जसं तत्वज्ञान समर्थ तुकाराम महाराज ज्ञानोबा यांनी जे सांगितलं आणि आचरून दाखवलं असं सम्यक तत्वज्ञान की ज्या सर्वच्या सर्व कारणाने आपलं जीवन हे संपन्न होतं असं संपन्नतेचं तत्वज्ञान संपन्नतेचं कार्य हे स्वामींनी केलं. स्वामींचं जे कार्य होतं हे जीवनाचं परिपूर्णता दाखवणारं कार्य होतं आणि सगळ्यात महत्वाचं जे होतं स्वामींचं कार्य होतं माणूस घडवणं. स्वामींनी माणसं घडवली. प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी शिकली. प्रत्येक व्यक्ती थोडा थोडा आनंद हा प्राप्त करू लागली. ज्याच्या त्याच्या साधनेप्रमाणे त्याला आनंद प्राप्त झाला. ज्याच्या त्याच्या साधनेप्रमाणे त्याला ते ज्ञान कळायला लागलं. पण एक पाऊल तरी तो पुढे गेलाच गेला. स्वामींचं हे जे कार्य होतं या कार्याचे आपण सगळे साक्षीदार नुसते नाही आहोत तर त्यांचं कार्य जाऊन आपल्या व्यक्तिमत्वाच्या अंगाने आपल्या विचारांच्या अंगाने आजही जगाला दिसतंय. आपण या कार्याची ओळख आपल्यापैकीच काही साधकांच्याकडनं करून घेणार आहोत. आपले जे तीन साधक आज जे आहेत आपल्यापैकी त्यातले एक आहेत पुफळे काका जे आपल्याला माहिती आहेत, दिलीप शेठ सर आणि किसनराव रांगणे. या तिघांची ओळख आपल्याला करून द्यावी अशातला भाग नाहीये पण काही ओळख कदाचित आपल्याला नसेल. माझ्या शेजारी बसलेत किसनराव रांगणे, त्यांची ओळख मी त्यांना विचारलं हे करून दिली तर चालेल का, मला भीती वाटत होती. खरं त्यांनी ज्यांच्या जीवनाची सुरुवात हमाल म्हणून केली कुली आणि आज त्यांच्याकडे जवळजवळ 30 गाड्या या स्वतःच्या मालकीच्या आहेत. एखाद्याचं जीवन कष्टाने कसं संपन्न होऊ शकतं याचं उदाहरण आपल्या सगळ्यांसाठी किसनरावांच्या कडनं आहे. हे झालं त्यांचं व्यावहारिक जीवन. पण त्यांचा जो दांडगा जनसंपर्क आहे तोही फार विलक्षण आहे. आपण त्यांची जेव्हा मुलाखत घेऊ तेव्हा तो संपर्क आपल्या सगळ्यांनाही कळून येईल. दुसरे जे आहेत ते दिलीप शेठ सर की जे SP कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, ते गणितरत्न PhD झाले आहेत. माझा जो शत्रू पक्ष होता त्याचाच PhD झालेला माणूस माझ्यासमोर मुलाखतीला काय यावा, हा एक दैव दुर्विलास आहे पण त्याला काही इलाज नाही. त्यांचं हे दुर्भाग्य असावं, माझं तर नाही. पण दिलीप शेठ सर जे आहेत ते SP कॉलेजच्या अतिशय तरुण प्रिन्सिपल पैकी एक आहेत. त्यांना स्वामीजींचा अतिशय जवळ सहवास त्यांच्या कुटुंबालाच मिळाला. आणि तिसरे जे आहेत ते पोफळे काका. आपल्या सगळ्यांना पोफळे काका म्हणून माहिती आहेत पण इलेक्ट्रॉनिकासारखी कंपनी ही स्थापन करणं आणि जी कंपनी अशी की भारतात टेक्नॉलॉजी आणणाऱ्या बऱ्याच कंपनी आहेत पण त्यांची अशी एक कंपनी आहे की ज्यांनी भारतातनं टेक्नॉलॉजी बाहेर दिली आहे आणि अशी कंपनी स्वप्रयत्नाने स्वतःच्या कष्टाने अशी उभे केलेली असे पुफळे काका अशा तिघांची मुलाखत आपण घेणार आहोत. हे तिघजण का निवडले या तिघांच्या जे आपल्यापेक्षा खूप वेगळे दृष्टिकोन असे तिघांचेही होते. मला वाटतं मी सुरुवात जी करतो ते नमनाला घडाभर तेल अशापैकी तयार होईल. मी सुरुवात करतो पोफळे काकांच्याकडनं. पोफळे काका आपण जेव्हा स्वामींच्याकडे आलात त्यावेळेला आपण प्रथित एक उद्योजक म्हणूनच आलात. त्यावेळेला आपल्याला ज्याला सक्सेस असं जीवनातलं म्हणतात ते आपल्याला मिळालेलं होतं. पण या बरोबर एक गोष्ट अशी दिसते की ज्यांना अशा प्रकारचं यश जीवनात मिळतं त्यांच्या वाट्याला सहसा महापुरुष संश्रय संतांची संगती येत नाही. आपल्याला ही संगती जी आहे ती सहज प्राप्त झाली असं माझ्या ऐकण्यात आहे. मला एक सांगा हा एक मोठा चमत्कार आहे, हा चमत्कार कसा काय घडला?
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथायन परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ. तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. माझं वय ज्यावेळेला मी स्वामीजींच्याकडे आलो त्यावेळेला एक यशस्वी उद्योजक मी होतो आणि संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला असलं काही झालेलं नव्हतं. त्या काळामध्ये तसा जो काही जनसंपर्क माझा येत होता त्यामध्ये परमार्थाला अनुकूल असं काहीही नव्हतं. आणि स्वामीजी त्यांच्या प्रवचनात सांगायचे की डेक्कन जिमखान्यावर बंगला गाडी दारात दोन गाड्या आणि भलं मोठं कुत्र्यात. तर ते मी म्हणायचो की स्वामीजींनी आपलं वर्णन करतायत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मी इकडे कसा आलो हा खरोखरच चमत्कार आहे.
म्हणजे या कार्यात तुम्हाला काय असं जाणवलं त्यावेळेला की
नाही काय झालं, माझी मुलगी प्रिया ती तिच्या नववीच्या वर्षामध्ये स्वामीजींच्याकडे यायला लागली आणि ती घरी स्वामीजींच्याकडे जाते केंद्रात जाते असं म्हणायला लागली. त्यावेळेला तिच्या आईला काळजी वाटायला लागली की ही नववी दहावीचं अभ्यासाचं वर्ष आहे कुठे जाते आणि वेळ कसा जातो इथं अभ्यास सोडून. आणि म्हणून ती प्रियाबरोबर केंद्रात गेले स्वामीजींना सांगायला की ही असं असं आहे तिचा अभ्यासात लक्ष तिने द्यायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आणि ती केंद्र इकडे येते म्हणलं कळत नाही काय ते असं सांगायचं होतं. परंतु ती गेली आणि तिच्या तोंडून काय एकही शब्द बाहेर नाही पडला. आणि त्यानंतर ती तिथलीच होऊन गेली खरं म्हणजे. आणि नॅचरली मला आग्रह होऊ लागला की तुम्ही एकदा केंद्रात या. मी हो असं करत पुढे ढकलत होतो. परंतु कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की अतिशय वाईट प्रवृत्ती परमार्थामध्ये होत्या आणि पैसे पैशाचे भोवती फिरणारे सोकाळ संत म्हणणारे लोक हा सगळा प्रकार तसा घृणास्पद होता खरं म्हणजे.
आणि तुम्हाला त्याचा झाला असेल नाही संपर्क किंवा
तसा अगदी जवळून नाही पण लांबून नक्की बघितलेलं होतं वाचलेलं होतं ऐकलेलं होतं अशा सगळ्या गोष्टी तो होता. परंतु आणि त्यामुळे खरं म्हणजे माझा रिस्पन्स होता. परंतु मी आलो यायला लागलो म्हणजे तर मी खरं म्हणजे अतिशय सजगपणे इथं काय चाललंय याचं ऑब्झर्वेशन करतो म्हणजे अगदी सजगपणे मी बघत होतो की इथं काही ज्याला काय म्हणू पैशाच्या गोष्टी त्याच्यात आपण खरं कसं आहे की सर्वे गुणा कांचन माश्रयंते. माझ्याकडे काही थोडेफार पैसे होते त्यामुळे लोकांनी कौतुक करणं किंवा त्याच्यात काहीतरी मिळेल आपल्याला असं म्हणून जवळ येणं असे प्रकार होते. पण मी बघत होतो की इथं काही अयोग्य गोष्टी होत नाही ना असा तो प्रकार होता. आणि काही दिवस यायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं की इथं अशा प्रकारचं काही होत नाहीये. त्याचबरोबर स्वामीजी जो परमार्थ सांगायचे मी खरं म्हणजे फारसा परमार्थ पूर्वी ऐकलेला नव्हता. पायात असताना काही थोडीफार पुस्तकं वाचली असतील तेवढीच पण परमार्थाशी कधी संबंध आला नव्हता. पण ते जे सांगायचे तितकं लॉजिकल आणि पटायचं की एक 5-6 वेळ मी आलो असेल आणि त्यानंतर मग मला लक्षात आलं की इथं काय जे चाललंय ते योग्य आहे.
तुम्ही एकदा त्या नमस्काराबद्दल काहीतरी सांगत होता
आणि असं झाल्यावर मी सगळे नमस्कार करतात म्हणून मग मी रांगेत उभा राहिलो नमस्कार करायला. आयुष्यात कधी कोणाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला होता. पहिल्याजी स्वामीजींना नमस्कार केला आणि तो नमस्कार केल्यावर स्वामीजींनी कुणीतरी सांगितलं की हे प्रियाचे बाबा आहेत. डोक्यावर हात ठेवला पाठीवरून हात फिरवला आणि काहीतरी झालं. तू चमत्कार म्हणला असं होतं चमत्कारच होता. काय झालं ते मला शब्दात सांगता येणार नाही पण जे झालं त्यांनी मी स्वामींच्याकडे आणि केंद्राकडे पूर्ण आकर्षित झालो. त्यामुळे मी केंद्रात यायला लागलो खरं म्हणजे हा त्याचा.
दिलीप तुला असं विचारायचं वाटतं की स्वामींचं जे उद्दिष्ट होतं ते तुला माहिती होतं की स्वामीजी सांगायचं नाही की 5% जे समाजातले सात्विक जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ते त्यांचं कार्य असं होतं की 5% सात्विक लोकांपर्यंत जाणं त्यांना शुद्ध परमार्थ सांगणं. आणि त्या कार्याच्या उद्देशाने त्यांनी अनेक तरुण साधकांवरती खूप कष्ट घेतले आणि नुसतं त्या साधकांवरती नाही तर त्यांच्या घरातल्या लोकांवरती धन मनधनाने असे त्यांनी कष्ट घेतले आणि त्यांनी केंद्रात यावं म्हणून त्यांच्यावरती खरंच प्रेम खूप केलं. असे जे भाग्यवान साधक जे काही आहे त्यापैकी तुम्ही शेठ कुटुंबी असं एक निश्चित म्हणता येईल. तर तुमचं सगळं कुटुंब स्वामीमय कसं होऊन गेलं त्याचा काय प्रवास कसा काय झाला ते सांगशील का थोडं?
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो की या परिवारामध्ये मला येता आलं. त्याचा प्रवासही खूप उत्कंठापूर्वक आहे. म्हणजे 78 साली कांचन केंद्रामध्ये यायला लागले. आणि कांचन सुमित्रा या दोघी केंद्रामध्ये यायच्या, त्यामुळे घरात काहीतरी चर्चा व्हायची।
कांचन आणि सुमित्रा म्हणजे तुझी मोठी बहीण आहे,
कांचनपेक्षा मोठी बहीण। तर त्या दोघींनी चर्चा होत असताना कांचन मला म्हणायची की तू ये की केंद्रामध्ये। मी म्हणलं आता मी FI ला होतो त्यावेळेला, म्हणलं आता एवढ्या लवकर काय करायचंय। अशी दोन तीन वर्ष सहज गेली, पुन्हा तिचा आग्रह। म्हणजे मी BSc पूर्ण केलं आणि घरी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यावेळेला केंद्रातले सगळे आपले जे साधक आहेत ते सगळे भजनासाठी म्हणून आले होते। आता तरी ये म्हणली, म्हटलं यो बघू वगैरे असं करत मी ते टाळलं। पुढे असं झालं की 83 साली MSc झालो आणि त्या ऑक्टोबरमध्ये भाऊबीजे करता पंकजदादा आलेले होते। तिने अनेक प्रयत्न केल्यानंतर मी येत नाही पाहिल्यानंतर शेवटी तिने पंकजला सांगितलं की ह्याला केंद्रात आण, हीच माझी भाऊबीज। तर मलाही ते जरा स्ट्राईक झालं, म्हटलं हे काहीतरी सुटतंय आपलं। तर तो म्हणला मग काय दिलीप कधी येशील, सोमवारी प्रवचन असतं मला त्यांनी सांगितलेलं होतं। म्हटलं दासबोधाच्या प्रवचनाला मी येईन, ठीक आहे म्हणलं। मी म्हणलं हा विसरला असेल तर सोमवारी बरोबर स्वारी हजर, दिलीप आपल्याला जायचंय। 5:30 प्रवचन असायचं, 5:00 आम्ही केंद्रामध्ये गेलो। सगळे साधक डोळे मिटून बसलेले होते, स्वामी यायचे होते अजून। तर डोळे मिटून बसलो आणि माझ्या मनामध्ये असे विचार आले की मी आहे तरी कोण, मी जन्माला आलो म्हणजे काय झालं, केव्हा तरी हा देह पडणार आहे म्हणजे काय होणार आहे।
तू दासबोधाचा गेलास का ज्ञानेश्वर?
दासबोधाचा प्रवचन आहे। तर मग हे जीवन असंच का जगायचं, याला एवढी बंधनं का आहेत वगैरे असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला। 5:30 स्वामीजी आले, प्रार्थना झाली आणि प्रवचनाला सुरुवात झाली। आणि ज्या ओळीवर स्वामीजींनी प्रवचन केलं मी कोण आहेचा हे तर धरुनी पाहता देहातीत अवलोकिना नेमस्त स्वरूपची होय। म्हणजे ज्या शंका माझ्या मनामध्ये होत्या त्याची उत्तरं सगळीच्या सगळी, म्हणजे जे किलमीच्या डोक्यामध्ये होती काहीतरी का असायला पाहिजे, सगळी उत्तरं त्याच्यामध्ये मिळाली। मग मला तसं वाटायला लागली आता पुढच्या सोमवारी पण आपण जायला पाहिजे। त्याप्रमाणे हा एक खेळ सुरू झाला। म्हणजे माझे मी काहीतरी चिंतन करत होतो, काहीतरी तो शुद्ध ज्ञान निरूपण समास 5:06 जो आहे तिथून सुरुवात झाली। आणि मग त्या एक एक ओळीचं चिंतन करत तिथे गेल्यानंतर स्वामीजी इतक्या सुंदर पद्धतीने ते सांगायचे की हे आपल्या अशा पद्धतीचं जीवन आपल्याला जगता यायला पाहिजे अशी एक उत्कंठा देशामधनं निर्माण झाली। तिथे मी थोडा रुळतोय न रुळतोय कांचनचं म्हणणं की आता ज्ञानेश्वरी प्रवचनाला ये, मग हळूहळू तिथे यायला लागलो। बुधवार आणि शुक्रवार तिथे प्रवचनं असायची। मग केंद्रामध्ये ये, माया अपार्टमेंटचं केंद्र त्यावेळेला झालेलं होतं आणि तिथे मी यायला लागलो। आणि खरोखर मला तिथलं ट्रान्सफॉर्मेशन माझ्या लक्षात आलं की त्यावेळेला संध्याकाळी ग्राउंड झालं की SPच्या कट्ट्यावर बसायचं। त्यावेळेला सगळे त्यावेळेला क्रिकेटची टीम म्हणजे जवळजवळ महाराष्ट्र टीम असायची, मग त्याच्यावर गप्पा मारायचा वेळ घालवायचा, कुठेतरी टिळक रोडला फेरी मारून यायचं, लक्ष्मी रोडला जायचं, असा वेळ घालवायचा। रविवार म्हणलं की मी त्यावेळेला SP कॉलेजमध्ये जॉब सुरू झालेला होता 83 साली, त्यावेळेला मग रविवार म्हणलं की मॅटिनी, मग एक तो शो टाकायचा, दुपारी काहीतरी खाणं पिणं फिरणं, असं असंच एक लाईफ एक खोल झालेलं होतं। पण केंद्रात आल्यानंतर ह्या ज्या सगळ्या जागा आहेत, संध्याकाळची जागा केंद्राने घेतली, रविवारच्या सकाळी सत्संग असायचा त्यामुळे त्या जागा ऑक्युपाय झाल्या, त्यामुळे एक स्वामींनी एक मॅग्नेट जसं खेचतो तशा पद्धतीचं एक अतिशय आकर्षक असं जीवन, म्हणजे खरं कल्याण जीवनाचं कशामध्ये आहे ते जे सांगत असत, त्यांच्या एकूण त्या व्यक्तिमत्वाचा असा काही प्रभाव पडला की याप्रमाणे आपण जीवन बेतलं पाहिजे, खरं जीवनाचं कल्याण ह्या गोष्टीमध्ये आहे याची एक प्रचिती मला त्या प्रवचनांमधनं श्रवणांमधनं। आणि कॉलेजचं रुटीनही असं होतं की माझी लेक्चर सकाळी असायचे, दुपारचा वेळ मोकळा असायचा, त्यामुळे दुपारच्या केंद्रामध्ये ध्यानालाही मी जाऊ शकायचो।
दिलीप तू त्याला ट्रेकिंग वगैरे करायचं, स्वरूपचं काय विचार होते त्या?
हा म्हणजे कॉलेजपासून ट्रेकिंगला जावं, रविवार सुट्टी मिळाली की कुठेतरी आउटिंगला जावं, राजमाची असेल, ढाकचा बहिरी असेल, असे ट्रेक करावे असं मला खूप असायचं। आणि मग त्याच्यासाठी मित्रांना एकत्र करून आम्ही जाऊन यायचो। हे होत होत शेवटी एक दिवस मी आशुतोष स्वामींचा नातू, तोही गणित शिकायला यायचा, थोडा त्याला मी म्हणलं की अरे काय ऐका वेळ जाऊयात का, तर म्हणलं त्याप्रमाणे आम्ही राजमाची ट्रेक केला। त्याच्यानंतर एकदा ढाकेचा भैरी त्याचं वर्णन मी त्याला सांगितलं. तो ट्रेक केल्यानंतर ती गोष्ट स्वामींच्या कानावर गेली. मग एका सत्संगामध्ये स्वामीजी म्हणाले की साधकाचं जीवन हे काही असं तसं टाकून देण्यासाठी नाही, खूप मौलिक जीवन आहे. मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रया मनुष्यत्व प्राप्त झालेलं आहे, जीवनाचं ध्येय कळलेलं आहे. आता अवांतर गोष्टीमध्ये हे जीवन इतस्तता फेकून देण्यासारखं नाही, ते उलट जपलं पाहिजे. साधनेसाठी मिळालेला काळ आहे तो साधनेसाठीच वापरायला पाहिजे. मी एकदम धस्त झालो माझ्या जीवनामध्ये. टोटल तो एक प्रकारचा बदल, एक प्रकारची जी उर्मी होती आतली ती थांबवली गेली.
मला वाटतं स्वामींची जी शिकवण्याची पद्धत जी होती ती ते प्रत्यक्ष सांगत नसतात काही काही वेळेला, पण आता अप्रत्यक्षरित्या त्यांच्या प्रवचनातनं आपल्या जीवनाचं मार्गदर्शन
अगदी बरोबर नाही. सत्संगामध्ये आपल्या मनात आलेले विचार त्याची कितीतरी, म्हणजे आता मकरंदांच्या इथेही आपण पाहतो की आपण डोक्यात घेऊन आलेली शंका ही कोणाच्या तरी प्रश्नाच्या माध्यमातनं ही सहजगत्या
तुझ्याकडे परत येतो. तुझ्याकडे सांगणारे खूप आहे जरा आरके शेठ, त्यांचं किसनराव रांधण नाव आहे पण सगळे त्यांना आरके शेठ म्हणतात बरं का. तर तुम्ही स्वामींच्याकडे कसे आलात आणि कुठनं आलात तुम्ही? कारण तुम्ही खूप हिंडलात, तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे तुमचं हिंडणं खूप झालं. अनेक लोकांशी संबंध आला, वारकरी संप्रदायाशी संबंध आला, तर कसं काय झालं? म्हणजे
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांनी, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथांनी दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुन यावया येथवरी, होते ह्याची कारण. गजानन दादा, अत्यंत चांगला प्रश्न आपण विचारलाय, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला भूतकाळात जावं लागणार आहे. काही पार्श्वभूमी सुरुवातीची, लहानपणापासून आई वडिलांचा पारमार्थिक वारसा, आळंदी पंढरीची वारी, त्यामुळं हे बाळकडू परमार्थाचं लहानपणापासूनच मिळालं आणि ते आळंदीला पंढरपूरला निघालं की त्यांच्या पाठीमागं लागायचं हट्ट करून, त्यामुळं आपोआप आळंदी पंढरीचं दर्शन झालं. नवविधा भक्तीमधली श्रवण भक्ती ही घडू लागली. काही समजत नव्हतं लहानवयात, पण पुढं पुढं गावामध्ये श्रावण महिन्यामध्ये जसे नवनाथ रामविजय ग्रंथ लावतात ते श्रवण करायला जायचं, आणि थोडं मोठ्यानंतर कीर्तनं प्रवचनं ऐकण्याचा एक छंद लागला. हे करत असताना मग काही भागामध्ये किंवा बणेश्वर सारख्या ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन करावं, लोकांना परमार्थाचं त्यातनं मार्गदर्शन होईल, भक्ती मार्गाची आवड निर्माण होईल, म्हणून मग त्या ठिकाणी त्या सेवेमध्ये रुजू झालो. आणि हे करत असताना रात्र जागरण वगैरे हे सर्व अनुभवायला लागले. आणि असंच एक दिवस माझे मित्र औंदा राहत होते आणि बेडेकर काकांची त्यांची मैत्री रोज सकाळी फिरायला यायची, त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी आले नाहीत ते इकडे जागरण झालं. म्हणून बेडेकर काकांनी तिसऱ्या दिवशी विचारलं की काल तुम्ही आला नाही फिरायला, तर ते म्हणजे काल 2:30 वाजले मला घरी यायला, कीर्तनाला गेलो होतो बणेश्वरला. म्हणजे एवढे रात्र जागरण करून कीर्तन ऐकायची ही कसली भक्ती, त्यापेक्षा आमच्या केंद्राचा पत्ता घ्या. काकांनी पत्ता दिल्यामुळं आम्ही येत्या रविवारी आणि केंद्रामध्ये अध्यक्ष मंगल रामला त्या ठिकाणी दोघंही पोचलो आणि वेळेच्या अगोदरच सर्व मंडळी त्या ठिकाणी बसलेली होती. मंद दिवे होते, महिलांच्या कक्षामध्ये महिला बसल्या होत्या, पुरुषांच्या मधला पुरुष आतमध्ये प्रवेश करीत प्रसन्न आणि शांत, अतिशय निर्व्याशी शांतता त्या ठिकाणी पसरलेली होती. सर्व भिंतीवरती सर्व संतांच्या महापुरुषांच्या प्रतिमा होत्या, समोर शिवासनावरती ज्ञानेश्वर महाराज विराजमान होते. ते पाहून खूप आनंद वाटला. सर्वच संत आहेत वारकरी संप्रदायाच्या या ठिकाणी. आणि थोड्या लाईट लागल्यानंतर मुद्दामून अरुण मी पाठीमागं पाहिलं, एक दिप्पाड अशी व्यक्ती दमदार पाऊल टाकत टाकत शिवासनाकडे चालली होती. माझी ओळख नव्हती, परंतु मी जाणलं हेच ते महापुरुष स्वामी माधवनाथ असतील. आणि मग शिवासनावर बसल्यानंतर प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना झाल्याबरोबर त्यांनी भगवद्गीतेतला श्रद्धावान लभते ज्ञानम चैतेंद्रिया हा जो भगवद्गीतेतला श्लोक त्या ठिकाणी घेतला. आम्ही जे ऐकत होतो कीर्तन प्रवचनातनं, म्हणजे आपल्या सद्गुरूंना आवडणार नाही, त्यांनी कधी कुठल्या संप्रदायाचा संतांचा पंथांचा अभिनिवेश केला नाही, कुठं मत्सर केला नाही, की आजही आपण स्वामी मकरनाथांकडनं पाहतो सर्वांची प्रेम.
स्वामींचं ते वैशिष्ट्यच होतं ना, ते त्यांचं जात धर्म पंथ भेद हे तुम्हालाही जाणवलं असेल.
जाणवलं त्या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे यारे यारे
लहान
लहान तो याती भलती नारीणर सकळाशी येते अधिकार कलियुग युद्धार हरिच्या नामे. ते तर जाणवलंच, हळूहळू जाणवायला लागलं पुढं. परंतु त्यावेळेला प्रवचन संपल्यानंतर इतकं गोड, जैसे सात आणि मवाळ, मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आणि आत्मज्ञानावर सर्व चर्चा आम्ही ऐकत होतो. कुठल्या तरी महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी किंवा सामान्य कीर्तनकारांचं सासू सावयांच्या कथा, परंतु तिथं जे ऐकायला मिळालं, खरे थोडंसं कुठेतरी मग हिराजी महाराज असतील त्यांच्या पुस्तकातनं वाचण्यात आलेलं होतं आत्मज्ञानाविषयी, किंवा लहान वयामध्ये असता सावित असताना काडसिद्धेश्वर महाराजांचा बणेश्वर ठिकाणी अनुग्रह झाला होता, सोहम सोहम ऐकून होत, पण त्याची प्रचिती किंवा कसं नाम घेतात लहान असल्यामुळे समजलं होतं. पण तिथं थोडं थोडं त्या दिवशी मला मनाला भावलं, आणि प्रवचन झाल्यानंतर दर्शन घ्यायल्यानंतर तो परिस्पर्श त्यांचा पाठीवरनं फिरलेला हात मला जाणवला. इतक्या प्रेमानं कोणीतरी पाठीवरनं हात आतापर्यंत आपल्या कोणी फिरवलेला नाही, आणि येत जा परिचय करून घेतला. मला ते बऱ्याच काळ पोलीस समजायचे, माझा मित्र पोलीस मध्ये होता, पण नंतर नंतर ओळख पडली.
स्वामींच्या कार्याचं प्रेम हा जणू काही एक ज्याला पाया म्हणता येईल, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेम असं पाजरलेलं असायचं. सोसेकाकांना आपण एक प्रश्न जेव्हा परत तुमच्याकडे येतो, रागावले तुम्हाला
कसं आलं एक मिनिट सांगतो. त्या प्रेमामुळे तिथलं सर्व वातावरण, ते साधक विश्व सर्व पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला, आणि मग पुढचं केंद्र गुरुवार जसं ठरले त्याप्रमाणे यायचं आम्ही निश्चित केलं. परंतु इथं येण्याची ओढ लागल्यावरती आम्हाला बाहेर खेचण्याचा प्रयत्न झाला. कसलं केंद्र, कसले स्वामीजी, आपल्याला कीर्तन प्रवचन उड्या मारा मिळतात, सर्व गंमत जमत पाहायला मिळते. परंतु तो मॅग्नेट, तो लोहचुंबक इतका भक्कम होता, पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी मला या लोखंडाला,
तुमचा सत्वगुण जो होता त्याला जणू काही आवाहन असं
आलो.
सोफे काका, तुम्ही तुम्ही इथं आलात, आणखीन स्वामींच्या कार्यामध्ये सामील म्हणण्यापेक्षा एकरूपच झालात तुम्ही, आणि त्यातलं जे मोठा स्वामींच्या कार्यातला एक जो मोठा भाग म्हणता येईल तो म्हणजे साधकाश्रम. त्या साधकाश्रमाची स्थापना कशी काय झाली, आणखीन स्वामींचा दृष्टिकोन कार्याबद्दलचा त्याला तुमचा अतिशय जवळन असा तुम्हाला बघायला मिळाला, आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल थोडं सांगाल का, उत्सुकता आहे आम्हाला सगळ्यांना.
काय झालं, स्वामीजींची माझ्याकडे दोन वेळा पाद्यपूजा झाली. दुसऱ्या पाद्यपूजेच्या वेळेला जेव्हा मी त्यांना गाडीतनं घरी घेऊन जात होतो, तर तेव्हा असा विषय निघाला, वृद्धाश्रमाचा विषय निघाला. त्यावेळेला केंद्रामध्ये असं काही वातावरण होतं, काही ज्येष्ठ साधक होते आणि आम्हाला म्हातारपणी काही आधार मिळेल का वगैरे असे काहीतरी विचार असेल, आणि वृद्धाश्रम करावा असं त्यांच्या त्यावेळेला फार डोक्यात होतं स्वामीजींच्या. स्वामीजी असं म्हटल्यावर मी त्यांना म्हटलं, स्वामीजी वृद्धाश्रम हा अतिशय अवघड आणि कटकटीचा विषय आहे, त्याला किमान एक चार पाच तरी व्यक्ती डिवोटेड अशा पूर्ण वेळ देणाऱ्या अशा पाहिजेत. मी आता बघतोय इथं सगळे सेवेला येतात, त्यांचे त्यांचे व्यवसाय थांबून इथं येतात व्यवसाय करून, त्यामुळे इथं आता या स्टेजला तुमच्या आपल्याकडे तेवढे मॅनपॉवर नाही, आणि किती झालं अगदी परमार्थी जरी असलं तरी वृद्ध हा वृद्धच, आणि त्याचे प्रॉब्लेम्स ते वेगळे असणारच. त्यामुळे मला असं वाटतं की त्या वृद्धाश्रमाच्या याच्यात आत्ता तरी जाऊ नये असं एक माझं म्हटलं मत मी तुम्हाला सांगतो. आणि त्यावेळेला मग मी त्यांना म्हटलं की स्वामीजी वृद्धाश्रमाच्या ऐवजी आपण साधकाश्रमासारखा आश्रम केला तर काय होईल. परंतु स्वामीजी इतकं क्लिअर डोक्यात होतं की वृद्धाश्रम ते वृद्धाश्रम नाही असं जेव्हा झालं त्यावेळेला त्यांनी तो साधकाचा विषय सुद्धा टाकून दिला. पण त्यानंतर असं झालं की मी त्यांना म्हटलं की पुण्याच्या आसपास आता अगदी योग्य किमतीमध्ये जमिनी आहेत, आपण कुठेतरी जमीन घेऊन ठेवू आणि नंतर ठरवू साधकाश्रम वृद्धाश्रम वगैरे काय असं. तर त्यांनी लगेच हो नाही म्हटले, पण काही दिवसांनी मला म्हटले की ठीक आहे बघू आपण तसं. आणि त्या वृद्धाश्रमाचं त्यामुळे मुहूर्तमेळ डोळली गेली असं म्हणून किंवा सुरुवात त्या विचाराची झाली. जेव्हा वृद्धाश्रमाचं बांधकाम सुरू व्हायचं होतं त्यावेळेला मी त्यावेळेला रोटरी वगैरे रोटरी क्लबमध्ये वगैरे जात असे, आणि तिथं काही प्रोजेक्ट म्हटलं की त्याच्याकरता फंड रेजिंग असा एक प्रकार असायचा. स्वामीजी म्हटलं की आपण फंड रेजिंग करू, बाहेरून पैसे उभे करू. अतिशय ठामपणे स्वामीजी म्हटले की जे आपण करणार आहोत ते केंद्रामध्ये येणारे जेवढे साधक आहेत त्यांच्याकडून जेवढे पैसे मिळतील तेवढ्याच जे होईल ते करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही.
स्वामींचे बरं काय आवडते खूप गोष्ट ते सर्वांचे सांगायचे. ते म्हणायचे की ते एक रुपयाच घ्यायचे, एक रुपयापेक्षा जास्त कधी त्यांनी घेतला
नाही. कसं होतं स्वामींचा पहिल्यापासून विचार असा होता की रिअल इस्टेट फार करू नये, रिअल इस्टेट केली तर त्याच्या उतापती किंवा त्याच्या काय बऱ्याच भानगडी असतात त्या करायला लागतात आणि त्याच्यामध्ये साधकांचा वेळ जर गेला तर त्यांचा साधण्याचा वेळ तिथे जाऊ शकतो. त्यामुळे अशा काही आपल्याला त्या रिअल इस्टेटमध्ये किंवा असे काही आश्रम वगैरे याच्यामध्ये काय जायचं नाही. आणि जेव्हा स्वामीजींच्या बरोबर हा विषय पुढे गेला त्यावेळेला तेवढ्या पैशामध्ये जेवढं होईल तेवढंच बांधा, त्याच्यापेक्षा जास्त बांधायचं काही कारण नाही. आणि मंडळातनं आपण पैसे जेवढे येतील आवाहन करू, एकदा एकदा पैसे आवाहन केल्यावर जेवढे पैसे येतील त्यात जे होणार आहे तेवढंच बांधकाम करायचं असं ठरलं.
तर स्वामींच्या कार्याचं एक वैशिष्ट्य होतं की झगमगाट फार मोठं काहीतरी करावं असं कधीच
नाही, कधीच अजिबात म्हणजे त्याचा कुठेही स्पर्श नव्हता या प्रकाराचा की आहे. म्हणजे ते पुष्कळा म्हणायचे की आहेत समोर बसलेले जेवढे साधक आहेत त्या साधकांना कायम प्रबोधन करत त्यांची उन्नती किंवा त्यांची प्रगती होईल हा भाग मंडळात हा भाग महत्वाचा आहे. आणि याच्याकरता हे मंडळ आहे, याच्याकरता मी त्याचं म्हणजे त्या प्रकारच्या कामाचं मी हे करतो प्रबोधन करतो.
आजही तुम्हाला असंच वाटतं की हे त्याच प्रकारे आजही चाललंय?
त्याच प्रकारे आहे कारण पुष्कळ मकरांतांच्या बरोबर हा विषय डिस्कस मध्ये.
आता हे तुम्हाला मी गुपित सांगतो बरं का, आमच्यासाठी वडील कोण असेल तर पोफे काका वडील म्हणून आमच्या इथं असतात. म्हणजे
माझ्या वयाचा काय म्हणू,
नुसतं वय नाही
अनुभव आहे त्याचा जो एक प्रकार आहे. त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात जेव्हा व्यवहाराचा विषय येतो, आणि व्यवहाराचा विषय आला तर मला असं वाटतं की व्यवहाराच्या अंगाने मी नक्की काहीतरी ठामपणे बोलू शकतो. कारण काही दिवसापूर्वी एकदा असा झालं की आपण आता इथं आता साधकाश्रम आहे तिथं आजूबाजूला पुष्कळ वस्ती व्हायला लागली आणि हे म्हणजे केव्हा तरी गावात येईल असं झाल्यावर मग म्हणले की आता आपण काही साधकांनी विचार मांडला की आपण अजून एक 50 किलोमीटर पुढे जाऊ, 10 एकर घेऊ, मोठा हे करू उद्धाश्रम. आणि त्यावेळेला तो बराच विषय चर्चेला गेला होता. त्यावेळेला मी स्वामींना म्हटलं की हे करायला हरकत नाही, कारण म्हटलं आपण हा सध्या वृद्धाश्रम डिस्पोज ऑफ केला ते तिथे गेल्यावर खूप मोठं कार्य आपल्याला करता येईल. त्यावेळेला अतिशय ठामपणे स्वामीजी म्हणाले की आपल्याला भव्य दिव्य असं काही करायचं नाहीये. आपण कुठल्याही प्रकारे प्रसिद्धीच्या किंवा नंबर गेममध्ये की ज्यांनी नंबर वाढेल येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल असं आपण काही करणार नाही आहोत. जे येतील नॅचरली त्यांना आपण तेवढ्याच सामावून घेणार आहोत असं. आणि हा हे कार्य जसं लोकांच्याकडे जाईल तसं ते आपोआप वाढत जाईल आणि तसं झालेलं दिसतं आता. म्हणजे काय 10-15 वर्षांमध्ये एवढा मोठा संख्येने लोक यायला लागले, कुठेही जाहिरात नाही, कुठेही काही त्याचं
शुद्धता तशी तशी राखून
हो अगदी 100% तसंच कार्य चालू आहे.
दिलीप तुला परत एकदा असं विचारतो की तुमचं घर जे सगळं यायला लागलं तर स्वामीजी कुटुंबासाठी सुद्धा म्हणजे प्रत्येक साधकाच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा स्वामीजी तन मन धनानी असं आहे.
आता निजानंद तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. म्हणजे मला तर अगदी पावलोपावली ही गोष्ट जाणवते. ते वाट कृपेची करी तू, ते दिशाची स्नेह भरी तू, जीवातळी अंतरी तू आपुला जीव. अक्षरशः म्हणजे स्वामींनी हे शब्दशः केलं. एक प्रसंग सांगतो की आमचा जो शुक्रवार पेठेतलं घर आहे तो वाडा होता आणि तिथे दोन भाग चुलत भाऊ मी आणि आम्ही अशी कॉन्ट्रीब्युट एकत्र प्रॉपर्टी होती. काहीतरी कारणाने खूप भांडणं झाली आणि चुलत भावांनी सांगितलं की अर्धा भाग तुमचा आहे, आमच्या भागात यायचं नाही. टॉयलेट ब्लॉक वगैरे सगळं तिथेच होतं वाड्यामध्ये. 60 माणसं 30-30 डिवाइड झाली तर कसं काय एका याच्यावरती कसं काय वागणार. ते म्हणले तुम्ही बांधून उद्याच्या उद्या बांधून घ्या. तर सर्व चर्चा झाली आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे 2 महिन्यात तुम्ही हे काम पूर्ण करा. कॉर्पोरेशनकडे प्लॅन दाखल केला, त्याला मान्यता आली आणि आता बांधायचं तर पैसे कुठून आणणार. कारण त्यावेळेला 8,000 रुपये त्याची कॉस्ट होती. मी नुकताच सर्व्हिसला लागलेलो होतो आणि एवढी काय रक्कम नव्हती, तर मग चर्चा होत होत स्वामींपर्यंत विषय गेला. आम्ही एका बँकेला अप्रोच झालो, आमचे एक नातेवाईक होते, त्यांना विचारलं तर ते म्हणले ठीक आहे या तुम्ही. तर मी आईला घेऊन तिथे गेलो तर ते म्हणले की तुम्ही असं करा, असा एक प्रस्ताव द्या, भाजीचं दुकान टाकायचं आणि त्याच्यासाठी आम्ही देऊ शकतो, कन्स्ट्रक्शनला आम्ही असं देऊ शकत नाही कारण त्यावेळेला लोन हे खूप अवघड होतं. तर ठीक आहे, तर मी आईला घरी सोडलं आणि दुपारी केंद्रामध्ये आलो. दीड वाजता स्वामीजी आले, पहिला प्रश्न मला विचारला, म्हणले अरे काय झालं, म्हणलं असं असं झालं, त्यांनी असं सांगितलंय की बाबा भाजीचं दुकान वगैरे असा प्रस्ताव असेल तर आम्ही देऊ, तू आता घरी जा, एक 10 मिनिटात मी येतोय घरी. मी घरी गेलो, 10 मिनिटात स्वामीजी आणि सरलाताई आले, आमच्या इथे कॉट होती त्याच्यावर बसले, कोपरीत हात घातला, 8000 रुपये काढून दिले, म्हणले हे घे आणि हे काम पूर्ण कर आणि दरमहा 1500 रुपये मला द्यायचे. अशा पद्धतीने मी आवाज झालो, म्हटलं आज 1 रुपया द्यायचा म्हणला तर मनुष्य किती विचार करतो. स्वामींनी एका क्षणामध्ये ही म्हणजे आमच्या समोर जी काही ती परिस्थिती होती त्या परिस्थितीवरती 1 मिनिटामध्ये सोल्युशन निघून गेलं. त्याप्रमाणे तो व्यवहार पूर्ण झाला, दोन्ही कुटुंब पुन्हा एकत्र आली, सगळे व्यवहार. पण स्वामींची जी त्या प्रसंगी मदत करण्याची, आणि हा एकदा झालं नाही, दुसऱ्या घर बांधतानाही अशीच एक परिस्थिती कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन होती, तेव्हा देखील स्वामीजींनी आर्थिक पाठबळ या गोष्टीसाठी दिलं. जवळपास 75000 रुपये स्वामीजींनी त्यावेळेला दिले. घर बांधायला घेतलं की आपण एस्टिमेट केलेलं असतं 50000, ते 1 लाख 1.5 लाखावर कधी जातं कळत नाही, कारण एकदाच करायचं असं करू तसं करू असं करत ते घर पूर्ण झालं. आणि स्वामीजीची पाद्यपूजा आम्ही ठेवली होती, त्या पूजेला स्वामीजी आले आणि पाद्यपूजा चालू संपल्यानंतर बोलताना स्वामीजी म्हणाले की हे जे पैसे आहेत साधकांच्या पाद्यपूजेमध्ये आलेले पैसे आहेत, घराचं मंदिर झालं पाहिजे त्याच्यासाठी हे रक्कम देतो आहे, तेव्हा त्या पद्धतीने तुम्ही राहा, तुमच्या घरामध्ये एकूण हा जो वारसा आहे, कांचन सुमित्रा तुम्ही सगळे इथे येता एकत्र राहता. वहिनी म्हणजे त्या काळामध्ये असं झालं की दासबोध प्रवचन आणि ह्या सगळ्या येता यायला सुरुवात झाल्यानंतर मग भावाची फॅमिली सगळी यायला लागली, म्हणजे आम्ही एकत्रच होतो, महेश योगेश दिनेश ते यायला लागले, मग मेवणे म्हणजे आता मोदी जे आहेत ती फॅमिली, गांधी फॅमिली, त्यांचे जावळे, ही सगळी मंडळी यायला लागली. समाजामधली एक जवळपास 40 कुटुंब आहेत की तेही सगळे आजही येतात. म्हणजे स्वामींनी एक जी ती सुरुवात करून दिलेली होती, आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सकारात्मक जी दृष्टी स्वामीजींनी दिली. मी तुला गजानन सांगतो की नवीन सोमण म्हणून प्राचार्य आमच्याकडे झाले आणि त्यांचं अभिनंदन मी केलं, तर त्यांनी मला सांगितलं की आता कामाला तयार राहा म्हणले. म्हणजे काय, तर म्हणले जिमखाना प्रमुख म्हणून जबाबदारी तुमच्याकडे देणार आहे. ठीक आहे, तर मी म्हणले 2 दिवसात सांगतो. तर केंद्रामध्ये मी स्वामीजींना म्हणालो की आज प्राचार्यांनी मला असं असं म्हणाले की तुला तुमच्याकडे अशी अशी जबाबदारी जिमखाना प्रमुख म्हणून देणार आहे, घ्यायची म्हणले जबाबदारी. साधकांनी काही केवळ डोळे मिटून शांत बसायचं नाही म्हणले, ती जी शांती आपल्याला मिळाली ती घेऊन व्यवहारामध्ये जायचं. व्यवहारात परीक्षा द्यायला लागते, उत्तम काम करायला लागतं, जे काम आपल्या हात स्वातरी स्वाधिकाराचे नावे जे वाटी आले स्वभावे ते आचार्य विधी गौरवे शृंगारून या, म्हणजे जे काम तुला दिलेलं आहे उत्तम पद्धतीने तू कर. हा जो एक सकारात्मक दृष्टिकोन स्वामीजींनी दिला की करायचंय, कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, ही जी त्यांची एक प्रेरणा होती, त्यामधून असे कधीच असं वाटलं नाही की बाबा आपण काहीतरी वेडवाकडं काम करावं, शुद्ध पद्धतीने त्यांनी ते काम करून घेतलं.
मला एक असं वाटतं की हे जे स्वामीजींचं जे होतं मदत करणं, हे फक्त स्वामीजींच्या पर्यंत मर्यादित न राहता हे सर्व साधकांपर्यंत गेलं. साधकांमधलं जे बंधुत्व म्हणता येईल अशा प्रकारचं, म्हणजे मला आत्ताच माझ्या मुलीचं लग्न झालं, आमच्या घरात आम्हाला मदत करणारी आमच्या नातेवाईकांपेक्षा केंद्रातली माणसं जास्त होती, अशा प्रकारची परिस्थिती. स्वामींनी जे कार्य ज्याला म्हणता येईल कार्याचा प्रसार आणि प्रचार अशा प्रकारे
अपेक्षा न ठेवता त्यांनी आपल्या केंद्राची पॉलिसी म्हणून असाच
हे त्यांच्या स्वतःच्या
उदाहरणांनी त्यांनी घालून दिलं. मी तुला
परत येतो दिलीप, तुला खूप सांगायचं.
एकच फक्त मी गोष्ट सांगतो की कसं एखाद्या कुटुंबाशी ते असोसिएट होतात. म्हणजे प्रणवचा जन्म झाला आणि एक 8-10 दिवसाचा पिरियड मध्ये गेला असेल 20 मार्च 1994. तर स्वामींचा फोन आला कांचनला, म्हणले नावाविषयी काही ठरवलंय का? आता प्रणवचा झालेला जन्म, ते म्हणले मला असं वाटतं की प्रणव नाव ठेवावं किंवा श्रीहरी ठेवावं किंवा असा पर्याय त्यांनी दिला. नंतर म्हणले पण मला त्याच्यापेक्षा प्रणव ठेवावा असंच वाटतं. विषय संपला. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये एखादा जीव जन्माला आलेला आहे त्याचं नाव काय ठेवावं, इथपर्यंतची तळमळ. म्हणजे ह्या एका उदाहरणावरून दिसतं की एकेका कुटुंबाशी ते किती घनिष्ठ झालेले होते, आपलं म्हणलेलं होतं आणि यांच्यासाठी हे येत आहेत त्याला साधण्याची थोडी प्रेय करावं असं वाटतं या कुटुंबातल्या सदस्यांना. त्या प्रत्येकासाठी ते किती झटत होते, झगडत होते.
आता मला वाटतं आपली वेळ संपत आली आहे, तर विचारावं तर खूप वाटतंय. शेवटचा प्रश्न तुम्हाला आणखी विचारतो की स्वामींना जेव्हा पॅरालिसिस झाला तर त्यांचे ज्ञान करण्यासाठी जे अनेक साधक, अनेक म्हणजे 4-5 होते, त्यांच्यापैकी तुम्ही एक होता आणि त्यांचा अतिशय जवळ असा संबंध तुमच्याशी आला. तुमची एखादी अशी हृदयात कोरलेली अशी एखादी आठवण अशी सांगाल काय?
कोण पुण्य कोण गाठी ऐशी यांची भेटी, जी हरिधरला म्हणी दिले संसाराशी पाणी. खरोखर स्वामीजी म्हणजे शांतीब्रह्म नाथ महाराजांसारखा ज्यांचा प्रपंच आणि परमार्थ त्यांनी एकरूप केला, तुकोबऱ्यांसारखी भक्ती आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांची शरीरेष्ठानंतर समर्थांची आठवण यावी अशी शरीरेष्ठी, अशा स्वामींना 92 साली पॅरलेस झालं. त्यावेळी त्यांना चालणं वगैरे अशक्य असल्यामुळं खुर्चीवरनं घेऊन जाणं आणि परत माया अपार्टमेंटला पोच करणं. मग कधी अध्यात्म मंगल दामला तर कधी रेणुका स्वरूप हायस्कूलमध्ये मोठे कार्यक्रम व्हायचे आपले, त्या ठिकाणी घेऊन जाणं. असंच एकदा पोपरे साहेब म्हणले साधक आश्रमाचं भूमिपूजन, त्यावेळेला आम्ही स्वामीजींना घेऊन त्या ठिकाणी गेलो. संपूर्ण जंगल होतं, रस्ता कुठेही नव्हता, पण काट्याकुट्यातनं जात असताना स्वामीजींनी सांभाळा बरं का नाही तर गणपती पप्पा कराल, विनोदी मात आम्हाला सर खाली ओढा होता, ओढ्यात वाट करत चाललो. याही प्रसंग असे अनेक प्रसंग आहेत, पण तुम्ही सांगितले हृदय प्लॉटावरती कोरलेला प्रसंग सांगा. आता नुकताच थोड्या दिवसातच 17 तारखेला प्रस्थान आणि 18 तारखेला पालख्या पुण्यात येणार अशात तो प्रसंग आहे. त्यावेळेला संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली तुकोबराय आदी संतांचं या पुण्यनगरीमध्ये आगमन होणार होतं. केंद्रात निवेदन दिल्याबरोबर स्वामी सरसावून बसले. जुलू काय त्यांना ओढ लागली होती, कधी ज्ञानोबा येतात कधी तुकोबा येतात. आणि खरोखर तो अनुभव फर्ग्युसन कॉलेजच्या गेटपाशी आम्हाला सर्वांना मिळाला. स्वामी खुर्चीवर बसले होते, वारकरी जात होते. मला वाटतं त्यावेळेला 2-1 लाख रुपयाच्या घोंगडीचं वाटप वारकऱ्यांना त्या ठिकाणी त्याच्या अगोदर त्या प्रसंगात केलेलं आहे. पण त्यावेळेला अतिशय नम्रपणानं स्वामी मनोमन सर्वांना नमस्कार करत होते. जगनाडे महाराजांची पालखी गेल्यानंतर मला आणि माझ्या जोडीदारानं सांगितलं ज्ञानोबा तुकोबा कुठपर्यंत पहा. आमच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तुकाराम महाराजांची पालखी, पण त्यांचा भाव असा होता की कधी ज्ञानोबा तुकोबा येतात आणि त्यांना आलिंगन देतोय. 2 तासानंतर पालख्या एकामागे एक अंतरानं आल्या. त्यावेळेला स्वामीजींची भाव अवस्था पाण्यासारखी होती. जणू काय मनानं ते उठून त्या पालखीमध्ये जाऊन ज्ञानोबांना तुकोबांना आलिंगन देत आहेत, त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत, उजव्या हाताला स्वामी मकरनाथ जी उभे आहेत त्यांची पण अवस्था तशीच झालेली आहे, डाव्या हाताला मातोश्री तरला त्या उभ्या आहेत. खरोखर तो अतिशय विलोभनीय प्रसंग होता की सर्वांच्या डोळ्यात अश्रू येण्यासारखा. समुद्राला ज्याप्रमाणे भरती येते त्याप्रमाणे स्वामींच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते आणि आम्ही स्वरूप पाहत होतो काय भाव असेल त्यांच्या मनामध्ये. खरं तर त्या प्रसंगातून आपल्याला शिकण्यासारखे की संतांचं दर्शन, संतांविषयी आपल्या मनामध्ये भाव कसा असावा, हा प्रसंग हृदय पलटावरती कधी न विसरणारा असा प्रसंग त्या ठिकाणी पाहिलेला आहे. असे आपले असणारे स्वामी कसे होते, स्वामींच्या ठिकाणी न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, असा कुठला भेदभाव नव्हता, सर्वांवरती सारखं प्रेम. आणि हे जर आपल्याला पटत नसत ज्यांनी स्वामी माधवनाथ पाहिले नाहीत, पण आज ज्यांचं लीलाचरित्र आपल्या डोळ्यासमोर घडतंय ते मकरनाथ स्वामी आणि मधुरा मावशी. ज्या पद्धतीनं गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालो पुढे वारसा, त्याच पावलावर पावलं ठेवून आज मकरनाथ असतील आपण सर्व पाहत आहोत. असं हे केंद्र आणि असा हा परिवार मोठ्या महत्वाग्यानं उदय ते जोडी संत पाय असा लाभलेला आहे. खरोखर आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं इतकं चांगलं भू ऐकून ते स्वर्गाचे नसेल ते इथं भूतलावरती असल्यामुळं ते सोडून जाण्याचा कुठं गजानन दादा प्रश्नच येत
नाही. आपल्याला काही जरूरही नाही जायची
जायची गरज.
हा आपल्या आयुष्यातला गेलेला आहे काढलेला प्रश्न आहे. हा आपली ही मुलाखत जी होती ते खरं अजून खूप प्रश्न होते मला विचारावं असं वाटत होते पण आपली वेळ संपली. आपण परत कधीतरी हा कार्यक्रम जरूर घेऊया की जेणेकरून आरकेशेठ माझ्यावर नाराज आहे अजूनही त्यांना अजून काय काय सांगायचं आहे खरं पण आपला वेळ संपलाय म्हणून आपण थांबतोय. आपण परत एकदा भेटूया. आता यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. बालकेंद्रातर्फे हा अभंग आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. हा अभंगाची तयारी होईपर्यंत आपण श्री व सौ कुठे काका यांना विनंती करूया की त्यांनी स्वामीजी आणि सरलाताई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करावा. आपल्या सगळ्यांना कुठे काका माहिती असतील. सगळ्यात तरुण व्यक्ती कोण तर कुठे काका आहेत. त्यांचं वय मला वाटतं 84 आसपास आहे. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल हे 84 वय आहे. प्रत्येक केंद्रात ते उपस्थित असतात. असे कुठे काका आणि सौभाग्यवती कुठे काकू आता स्वामीजींना हार अर्पण करेल. स्वामीजी आणि सल्लाताई दोघांनाही हार अर्पण करेल.
प्रेस कर. हे बघ राहिला तो
तुम्ही दोघींनी थोडा वाका.
ओम स्वामी
कोणाकडे लक्ष द्या.
ओम स्वामी माधव नाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः.
बालकेंद्राच्या या अतिशय सुरेख अशा या भजनामधनं आपल्यालाही प्रेरणा मिळते. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आपली मुलाखत आता पुढे चालू आहे बरं का? फक्त आता मुलाखतीचा जो प्रश्न आहे तो मी स्वामीजींना विचारणार आहे. माझी आता झळझळ व्हायला लागलेली आहे. स्वामीजींना असं मला विचारावं असं वाटतं की स्वामी माधवनाथांची जी प्रकृती होती ती तशी अंतर्मुखी अशी होती. संघटना बांधणं किंवा असा काही फारसं त्यांना रस नसावा किंवा त्यांचा तो कल नसावा अशी माझी एक कल्पना आहे. पण संघटना बांधण्यासाठी तुम्ही मात्र खूप प्रयत्न केले, खूप कष्ट घेतले आणि त्याचा ते मी बघितलंय की संघटना बांधण्यासाठी जे कष्ट घेतले ते मी बघितलेत. याची प्रेरणा आपल्याला कशी झाली असा एक मला पहिला प्रश्न विचारावासा वाटतो. आणि त्यातला उपप्रश्न असा विचारावासा वाटतो की ते जे तुम्ही कष्ट घेत होता त्याला स्वामीजींच्याकडनं कसा प्रतिसाद मिळत होता तुम्हाला?
स्वामीजींची प्रकृती एक प्रकारे शोधित सत्वगुणी ज्याला म्हणता येईल अशी होती. त्यांना त्यांच्या तऱ्हेने त्यांच्या साधना काळात फक्त परमार्थच करायचा होता. आत्मज्ञानासाठी म्हणून परमार्थ असं त्याचं स्वरूप होतं. त्याकरता त्यांनी गीतेचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास असा सगळा केला. तसं ते स्वतःच्या कर्मामध्ये खूप निमग्न राहिले. त्यांना प्रपंच शून्यातून वर आणायचा होता त्याच वेळेला, त्यामुळं त्यासाठी प्रचंड मेहनत स्वामीजींनी केली. आणि एक प्रकारे आपण बरं आणि आपलं काम बरं अशा पद्धतीने त्यांचं जवळपास 40व्या वर्षापर्यंत जीवन होतं. मात्र त्यांची आंतरिक पद्धतीने परमार्थाकडे वाटचाल नक्की चालूच होती. प्रापंचिक गुण आणि पारमार्थिक गुण या दोन्ही गुणांचा ते अभ्यास चांगला कसून करत होते. आणि दासबोध त्यांच्या हातात जेव्हा आला तेव्हा त्यांना गीतेमध्ये जाण्याचा मार्ग दासबोधातून जातो असं त्यांना वाटलं. तसंच दासबोधामुळं त्यांना महंत कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा, उत्तम साधक कसा असावा, निस्पृह कसा असावा याची एक गुणसंपदा काय असावी हे गुणांच्या अंगानी चिंतन करायला मिळालं.
स्वामीजी असं म्हणता येईल का की त्यांच्या कार्याची प्रेरणा ही दासबोध होती असं म्हणता येईल?
त्यांच्या कार्याची प्रेरणा अगदी लहानपणी आपण गीता सांगावी अशी होती. मधल्या काळात त्यांना काही करता आलं नाही पण दासबोध जेव्हा हातात पडला तेव्हा तू म्हणतोस ते बरोबर आहे. त्यांना परत एकदा सगळ्या स्वतःचं चिंतन आणि कार्य या संबंधीचा अंतर्विचार त्यांनी नक्की केला असावा असं मला वाटतं. तरी देखील त्यांच्या जीवनाला सोशल आस्पेक्ट असं म्हणू तो मुळीच नव्हता. त्यामुळे त्यांनी साधना करायला सुरुवात केली ती देखील स्वांत सुखाय, नामस्मरण, ध्यान आणि त्याच्या पश्चात त्यांनी ज्ञानेश्वरीवर निरूपण करायला सुरुवात केली. त्यांच्या ठिकाणी नेतृत्व करण्याचा विचार अजिबात नव्हता पण त्यांच्या ठिकाणी नेतृत्व गुण मात्र सगळे पुरेपूर होते. आणि नेतृत्व करण्याचा एकूण आचार देखील त्यांच्या ठिकाणी नव्हता. नेतृत्व करण्याची एकूण महत्वाकांक्षा त्यांच्या ठिकाणी नव्हती आणि संघटना बांधण्याची ही अशी महत्वाकांक्षा नव्हती. पण त्यांची अंतर्मुख प्रकृती आणि एकूण निरूपणापुरती समाजाभिमुख अशी प्रकृती हे स्वरूपानंदांना खूप भावलं असं मला वाटतं.
स्वामीजींची प्रकृती तशीच होती का? म्हणजे स्वामी स्वरूपानंदांची.
स्वामी स्वरूपानंदांची प्रकृती ही त्या मनाने कार्य करण्याची होती. स्वामीजींनी पुण्यात जे काम केलं ते स्वरूपानंद जर आजारी पडले नसते तर स्वरूपानंदांनीही केलं असतं. पण स्वरूपानंदांना जशा अंतर्मुख राहून काम करणारी व्यक्ती हवी होती तसे स्वामी माधवनाथ होते. त्यामुळेच ते सद्गुरुपदी विराजमान झाले आणि त्यांच्या निरूपणाचा जो रोख होता तो मात्र शुद्ध परमार्थ सांगणं आणि तसा त्यांनी अधिकार मिळवला आणि व्यक्ती तयार करण्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. मात्र त्याकरता सहज बांधली जाईल अशी व्यवस्था होईल अशी व्यवस्था त्यांना मान्य होती. त्याच्याकरता त्यांनी कोणतीही खटपट केली नाही. त्यांना जे लोक मिळाले म्हणजे अंबुताई गद्र्यांनी त्यांना प्रवचनासाठी बोलवलं त्यांच्या तिथं, तर स्वामीजी जाऊ लागले. काना सोमण किंवा अर करंदीकर अशी मंडळी तेव्हा उत्साहाने पुढे आली स्वामीजींच्या कार्याला मदत करण्यासाठी. स्वामीजींनी त्यांची मदत घेतली. सुषमाताई वाटवे स्वामीजींना कार्यासाठी मदत करण्यासाठी किंवा तशा प्रकारे एक मदत करण्याचा पिंड त्यांचा होता त्या स्वामीजींकडे आल्या. ही मदत त्यांना मात्र त्यांचा जो उपक्रम होता त्या उपक्रमाला हातभार लावण्यापुरती अशी होती. त्याच्यातल्या काही जणांची मदत जी होती ती स्वामीजींच्या प्रकृतीशी तशी ती सुसंगत नव्हती. महत्वाकांक्षी प्रकृती असतील तर स्वामीजी तसे फारसं त्याच्यामध्ये प्रोत्साहन देणारे नव्हते. माझी प्रकृती जी होती तर ती सेवाभावी प्रकृती होती किंवा कार्यकर्त्याची प्रकृती होती असं मला वाटतं. आणि लहानपणापासून संघटनामध्ये एक शक्ती आहे अशा प्रकारचा भाव माझ्या ठिकाणी होता. कारण एक काडी पटकन मोडते पण जर 25 काड्या मोडल्या तर घेतल्या तर त्यात कोणीच त्याला काही करू शकत नाही. त्यामुळं स्वामीजींच्या ठिकाणी जे शुद्ध परमार्थाचं जे काम होतं त्याचं एकत्रीकरण असावं असं मला वाटत होतं. पण तेव्हा आम्ही खूप लहान होतो आणि स्वामीजींच्या कार्याला देखील असं एकत्रिततेचं भान तेव्हा नव्हतं. श्रोत्यांच्या देखील एकमेकांशी ओळखी नव्हत्या. जो तो आपापला यायचा, रात्रीची वेळ असायची प्रवचनाची, निघून जायचा. दुकानात जे त्यांना भेटायला येते ते दुकानापुरते स्वामीजींशी संबंध, निघून जायचे. त्यामुळं शुद्ध प्रबोधन हा स्वामीजींचा स्वभाव होता तर केवळ श्रवणाला येणं आणि जाणं हा श्रोत्यांचा स्वभाव होता असं तेव्हाचं संघटन होतं. याच्यापेक्षा जास्त काही, कारण स्वामीजीच प्रोत्साहन देत नव्हते आणि श्रोतेही त्यांना त्यांच्यासारखेच मिळाले. मी एवढंच केलं की माझ्या वयाची जी 5-6 मुलं होती तर त्यांची ओळख करून घेऊन त्या सगळ्यांनी मिळून आपण एकत्र जमावं अशी कल्पना मी मांडली. ती स्वामीजींना सांगितली. स्वामीजींनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि दर रविवारी आम्ही केंद्र सुरू केलं. त्याच्यामध्ये ध्यान, नाम, आरत्या आणि दासबोधावर निरूपणाचा अभ्यास असं आम्ही सुरू केलं. एकत्रीकरणातून काही गोष्टी जाणीवपूर्वक रुजल्या गेल्या. जसं आम्ही खूप थोडी मंडळी होतो पण परस्पर प्रेम आणि विश्वास खूप होता. तेच आता तुम्ही म्हणता की तुमच्याकडे विवाह झाला तर किती केंद्रातली मंडळी मदतीला आली, ते वातावरण तेव्हापासून जाणीवपूर्वक रुजवलं गेलं. स्वामीजींनी याच्यात तसं लक्ष नाही घातलं पण स्वामीजींना ते आवडत होतं. आम्ही एवढंच नाही तर साधकांनी जरी घर बदललं तरी, तू मगाशी आरके शेठांची सुरुवात सांगितली की हमाल म्हणून त्यांनी सुरुवात केली असं तू म्हणालाच, तर आम्ही अक्षरशः जसं हमाल बोलू नका आम्ही मदतीला येऊ अशी आम्ही केंद्रातल्या 7-8 कुटुंबांची सामानं हलवलेली आहेत, मोठमोठी कपाटं देखील. तेव्हा तरुण वय होती पण याच्यातून एक प्रकारे बांधणीचा भाव नकळत सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. जर मी विशेष काही केलं असं नाही पण एकत्रित आलं की आपोआप ते होतं. एक बंधुत्वाचं नातं झालं, प्रेम निर्माण झालं. स्वामीजी हे आपले सर्वस्व आहेत, जीव की प्राण अशा प्रकारची भावना निर्माण झाली आणि हळूहळू ती मुलांमध्ये आणि मुलींमध्ये अतिशय घट्ट रुजली.
स्वामीजी पण हे एकत्रित करण्याचं जे काम आहे हे तसं योजकस्तत्र दुर्लभा म्हणतात तशा प्रकारचं, कारण एक तर तुमच्यावरती जो विश्वास होता सगळ्यांचा तो विश्वासच त्याला.
मला असं वाटतं की हा विश्वास जो होता तो माझा भक्कम विश्वास स्वामीजींवरचा, प्रेम सातत्य तसंच साधना कसून करत असलेली वैचारिक खोली आणि प्रत्येकाशी असणारे अतिशय प्रेमाचे संबंध आणि कोणाकडूनही काहीही अपेक्षा न ठेवता केलेलं प्रेम, यामुळे मला सगळ्यांचा विश्वास मिळाला. आणि नकळतच मी ते म्हणेन तसं तुम्ही सगळे ऐकत होतात, मला असं वाटतं तूही यायला लागलास तेव्हा असा 12वी किंवा 10वीच एखाद वेळेला अशी
12वीच होत,
12वी म्हणजे वयाच्या 17-18व्या वर्षी तू यायला लागलास. मी 19व्या वर्षी स्वामीजींकडे यायला लागलो. या वयामध्ये अशा प्रकारच्या प्रेमाची, एक शुद्ध प्रेमाची खरंच भूक तहान असते आणि ते एकमेकांमध्येही मिळायला लागलं. केवळ प्रवचनाला जाणं, सत्संगाला जाणं, केंद्र चालवणं नव्हे, तर तेव्हा असलेली तरुण मुलं आपण एकत्र येऊन भरपूर खेळत असू असं मला लक्षात येतं. केवळ म्हणजे एखाद्या याच्यासारखं शिस्तीत सतत त्याच्याऐवजी दोन दोन तीन तीन चार चार तास क्रिकेट आपण खेळत असू
गिरीशच्या घरी,
हा त्यामुळं म्हणजे खोटं अपील करणं, त्याला चुकीचं आहे असं म्हणणं, एकमेकांच्या अंगावर जाणं, याच्यातून सुद्धा एक प्रेम निर्माण होतं. म्हणजे केवळ अशा गोष्टींनी ते झालं नाही की एक शिस्तबद्ध अशी घडी बसवली, त्याला अतिशय प्रेमाचं असं एक कोंदण मिळालं. आणि त्याच्यातून मला असं वाटतं की स्वामीजींना सगळे एकत्रित काम करतात त्याच्यातून संतोष वाटत होता. स्वामीजींची जी प्रवचनं चालत असत त्याची व्यवस्था पाहणं, एक रुपया मासिक वर्गणी इथपर्यंत केंद्राचं स्वरूप होतं, त्याला पुढं आपण ग्रंथच प्रकाशित करणं, मुलांनी ग्रंथ प्रकाशित करणं, ग्रंथ विक्रीची व्यवस्था करणं, असं जसं जमेल तसं करत गेलो.
मला वाटतं पहिला ग्रंथ जो गुरु शिष्यांची गोटी झाला तर तुम्ही सगळ्यांनी 500-500 रुपये मला वाटतं गोळा केले.
हो हो, 500-500 रुपये असे 10 जणांनी गोळा केले आणि 5000 रुपये जमले आणि त्याच्यातून तो ग्रंथ झाला. पण याच्यातून स्वामीजी प्रत्येकाला खरं म्हणजे जवळ येईल त्याला प्रोत्साहन देत असत, पण या मुलांच्या माध्यमातून जे पुढे गेलं ते स्वामीजींच्या मनासारखं झालं असावं याचं कारण त्यांनी नंतर ते काम उचलून धरलं असं मला वाटतं.
त्यांना खूप प्रेमही होतं या
स्वामीजींनी. काय केलं की स्वामीजींनी या कामासाठी थेट मार्गदर्शन काहीच केलं नाही, त्यांचा आधार होता ते नित्य चालणारी निरूपण आणि त्याच्यातून मुलांनी आपलं आपण तयार व्हावं अशी त्यांची भूमिका होती. आणि हे जे बाजूचं जे काम आहे ते स्वयंस्फूर्तीनी मुलांनी मिळून सगळ्यांनी मिळून केलं, पण ते स्वामीजींना खूप आवडत होतं. आणि म्हणून स्वामीजींनी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना ध्यानाला घरी बोलवायला सुरुवात केली. जे मोठ्या प्रमाणावरचं जे ध्यान आहे त्याच्या आधी 8-10 जण आपण स्वामीजींकडे ध्यानाला जात असू, आपल्याला बरोबर घेऊन ध्यानाच्या मोठ्या मोठ्या बैठकी कधी कधी 3-3 तासाच्या बैठकी त्यांनी केल्या. आणि कधी एखाद्या मोठ्या किंवा महत्वाच्या त्यांना वाटतील अशा भावनिक कार्यक्रमाला, उदाहरणार्थ स्वामीजींचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात होत असे पण मुलं मुली यांच्यामध्ये अजून एक वाढदिवस होत असे, हा प्रेमाचा व्यवहार होता आणि स्वामीजींनी त्याच्यात आपल्याला सहभागी करून घेतलं आपल्याला तेवढं पुरेसं होतं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीत स्वामीजींनी त्यांच्या घरी प्रवेश दिला, वैयक्तिक रीतीने प्रोत्साहन दिलं, भावनिक आधार प्रत्येकाला दिलीप जेव्हा सांगतो तेव्हा तो काय बीएससी झालेला होता, म्हणजेच 20-21 वर्षांचा दिलीप असेल, तर या वयामध्ये वैचारिक, भावनिक, प्रत्यक्ष आर्थिक देखील कधी कधी ज्यांना आवश्यकता वाटली त्यांना स्वामीजी खंबीरपणे उभे राहिले. बाकी काम जे आहे त्याच्यामध्ये खूप लक्ष त्यांनी घातलं नाही, पण कधी कधी ते सूचना जरूर करत असत.
मला वाटतं स्वामीजी तुमच्यामुळे खूप लक्ष घालायची खरंच गरज भासली नसणार, कारण मी त्या वेळेचा एक होतो, साक्षीदार नाही म्हणतात पण होतो.
मला असं वाटतं की कसा काय कोण जाणे, पण सगळ्यांचा विश्वास माझ्यावर बसला, स्वामीजींचाही बसला आणि सगळ्या मुलांचाही बसला. मिलिंदाजांनी ते अघोषित नेतृत्व असा एक शब्द हे केलेला होता, पण ते कसं झालं ते सहजच झालं आणि खूप ठरवून काही केलं असं नाही, तर एखादी गोष्ट अशी सहज निर्माण जशी व्हावी तसं हे झालं. पुढे त्याचा ट्रस्ट झाला, केवढं मोठं काम निर्माण झालं त्याच्यातून, हे खरं आहे. मात्र
समजा अजून एक प्रश्न विचारू का मी? चालेल.
थोडा वेळ आहे का?
आहे थोडा फायदा आहे. कार्यातील शुद्धता असं स्वामीजी नेहमी म्हणत असत आणि आपल्याही बोलण्यात कार्यातली शुद्धता हा वाक्प्रचार बऱ्याच वेळेला असा ऐकायला येतो, तर कार्यातील शुद्धता म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे
स्वामीजींना? हे जे कार्य म्हणून आहे, तर मंडळ करत असलेलं कार्य हे त्या तऱ्हेने गौणच वाटत होत. जे माधवनाथ बोध प्रसारक मंडळ असो ते तसं गौणच वाटत होतं. गौण अशा करतात की ते जे काम करत होते त्या कामाला पूरक भूमिका मंडळाने घ्यावी, एवढंच मंडळाचं स्थान आहे, विश्वस्तांचंही तेवढंच स्थान आहे. ते खरे संप्रदायाचं काम करत होते आणि त्या संप्रदायाची शुद्धता हा एक विषय त्यांच्या ठिकाणी होता आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे किंवा प्रकृतीप्रमाणे एक निस्पृह, लोकांकडे कसली सारखी मागणी न करणारं असं मंडळाचं काम उभं राहावं असं त्यांना वाटत होतं. तर या दोन गोष्टी स्वामीजी वेगळ्या समजत होते. सांप्रदायिक कार्य ते अतिशय शुद्ध चालावं आणि ते करणारे ते एकटे आणि एकमेव असावेत असं त्यांना वाटत होतं. म्हणजे कितीही कोणी प्रवचन वगैरे करत असला तरी त्यांनी पायावर डोकं ठेवून आपल्या नमस्कार करून घेऊ नये. आणि अशा जेव्हा अपप्रवृत्ती इथंही निर्माण झाल्या स्वामीजींच्या कामात, तेव्हा स्वामीजींनी पत्रकं काढून आणि त्या लोकांना सांगून त्या थांबवल्या. कार्याची शुद्धी ही एक मंडळ हे ही अशी गोष्ट आहे. जसं विश्वनाथ महाराजांच्या तिथेही एक मंडळ आहे, विजापूरला देखील रामचंद्र महाराजांच्या तिथे एक ट्रस्ट आहे, महादेव महाराजांच्या तिथेही एक ट्रस्ट आहे, स्वरूपानंदांच्या इथे एक ट्रस्ट आहे, तसा इथं एक ट्रस्ट आहे. इथून पुढे समजा कोणीतरी जर मला एखादा उत्तराधिकारी मिळाला आणि तो पुण्यात नसेल, तर माधवनाथ बोध प्रसारक मंडळ याचं काम गौण असेल. कार्याची शुद्धी याचा अर्थ संप्रदायाचं जे कार्य आहे ते कोणीही दुसऱ्या हातात घेऊ नये असं स्वामीजींना वाटत होतं आणि त्याकरता मात्र स्वामीजी कडक राहिले असं माझ्या लक्षात येतं. आणि या मंडळाचं जे काम आहे ते पोफळे काकांनी सांगितलं तशा चौकटीमध्ये शिस्त, प्रेम, दिमाखदार, वेळेवरी सगळी कामं व्हावीत, सगळ्यांची उत्तम सोय व्हावी अशा प्रकारे, आणि त्याच्यात कुठल्याही देणग्यांसारख्या अनिष्ट प्रथा निष्कारण निर्माण होऊ नयेत अशी स्वामीजींची ठाम भूमिका होती. त्यामुळे प्रत्येक वेळेला एखादा प्रोजेक्ट झाला की स्वामीजी म्हणायचे की निवेदनं तर दोन चारच केली जायची आणि मग नंतर त्याचा नामोल्लेखही व्हायचा नाही आणि मग पैसे गोळा करणं हे प्रमाणापेक्षा करायचं नाही असं त्यांचं काही काही त्यांची मार्गदर्शक तत्व होती, ती अजूनही आपण पाळतो. पण कार्याच्या शुद्धीकरता म्हणजे मंडळाच्या कार्याच्या शुद्धीकरता नक्की एक गोष्ट आहे, ती म्हणजे सांप्रदायिक शुद्धीला चॅलेंज करेल असं कोणीच वागता कामा नाही आहे मंडळातल्या. स्वामीजी असतानाही आणि आता स्वामीजी नाहीयेत म्हणून कोणी नाहीये असं नाहीये, इथं मी आहे असं होता कामा नाहीये अशी स्पष्ट भूमिका स्वामीजींनी दरवेळेला घेतली. आणि मंडळाचं काम आहे ते मंडळाचं काम एका सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली चालावं, त्याला सहाय्यभूत होईल असं काम मंडळांनी करावं आणि म्हणूनच ते शुद्ध स्वरूपात राहतं असं अशी स्वामीजींची भूमिका होती. जेव्हा एखाद्या संस्थेत सत्पुरुष नसतो आणि ट्रस्टींच्या हातात व्यवहार जातो तेव्हा म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने चालू होतं. त्यामुळे त्यांनी स्वामीजींना अनुसरावं, स्वामी माधवनाथांना अनुसरावं आणि स्वामी माधवनाथांच्या गुरु कार्याला आणि प्रवचनादी कार्याला सपोर्टिव्ह अशा पद्धतीने मंडळाची भूमिका असावी अशी त्यांची कार्यविषयक दृष्टी होती असं मला वाटतं.
मला वाटतं आजचा हा जो आपला मुलाखतीचा कार्यक्रम झाला हा आपल्या सगळ्यांसाठी फारच उद्बोधक असा होता. ज्या गोष्टी आपल्याला क्वचित कितीतरी ऐकायला मिळतात अशा गोष्टी आज आपण ऐकल्या आणि मला असं वाटतं की हे आपल्या लक्षात खरोखर कायमच्या राहतील राहाव्या असंच आज आपण ऐकलं. आता आपला हा कार्यक्रम संपन्न होत आहे. याचा शेवटचा जो आहे अभंग तो आता आपण दीप्ती धोंडफळ याच्याकडनं ऐकणार आहोत. जसं म्हणतात ना ते लाईक फादर लाईक डॉटर, तशी ही अभिजितची मुलगी आहे तर ती आता आपल्याला अभंग म्हणून दाखवेल आणि आपला कार्यक्रम संपेल. त्याच्या अगोदर काही निवेदन आहेत ती मात्र मी करतो. हे प्रेम स्वरूप गुरुवर हा जो आपला स्वामी माधवनाथांवरचा जो चरित्र ग्रंथ आहे त्याचं प्रकाशन आपण 9 जुलैला करणार आहोत. हा ग्रंथ अतिशय सुंदर असा झालेला आहे. मी त्याची मुद्रण प्रत ज्याला म्हणतात प्रूफ हे मी बघितलं, फार सुंदर असा प्रत असा हा ग्रंथ झालेला आहे आणि त्याची किंमत जी आहे ती 5700 आणि याची किंमत जी आहे ही 350 रुपये फक्त आपण ठेवलेली आहे आणि आता सवलतीच्या दरामध्ये 9 जुलैपर्यंत आपण ती 300 रुपयातच देणार आहोत. स्वामींचा जीवनाचा एक सम्यक चरित्र ज्याला म्हणता येईल, सम्यक विवरण असं या ग्रंथामध्ये आलेलं आहे. याचं वैशिष्ट्य असं की एका सत्पुरुषांनी दुसऱ्या सत्पुरुषाचं चरित्र लिहिलं असं म्हणता येणार नाही पण नजरेखालनं मात्र घातलेलं आहे असं एक क्वचित दिसणारं असं चरित्र हे आता प्रकाशित होत आहे. आपण सगळ्यांनी याचं आता बुकिंग तर केलेलंच असेल पण आपण सगळ्यांनी आपले जे मित्र आहेत परमार्थप्रेमी आहेत यांच्यासाठी अधिक प्रती आपण जरूर बुक कराव्यात. असा ग्रंथ परत होईल न होईल वा न वा असा सुंदर ग्रंथ असा होणार आहे. स्वामीजींची जी ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथगिंत्री केंद्रावरती विक्रीस उपलब्ध आहे. आपला ज्ञानेश्वरी पारायणाचा जो कार्यक्रम आहे तो उद्याला 6:30 पासून चालू होईल. 6:30 वाजता आपण ध्यानाला बसू आणि 7 वाजल्यापासून आपलं पारायणाचा कार्यक्रम चालू होईल. 7 ते 9 असा कार्यक्रम असेल. आपण सगळ्यांनी जरूर या कार्यक्रमाला यावं. तसंच संध्याकाळी 7 ते 8:30 म्हणजे आजच्या सारखाच उद्यालाही कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्वामीजी स्वामी माधवनाथ आणि स्वामी स्वरूपानंद यांचे जे परस्पर संबंध आहेत त्या संबंधासंबंधी आपण काही समजून घेणार आहोत, उलगडून घेणार आहोत. या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी आपल्या इष्टमित्रांसह उपस्थित राहावं ही नम्र विनंती. आता दीप्ती आपला अभंग सादर करेल.
ते धन्य गनी संसारी मनी शांती दया जानी करे. ते धन्य गनी संसारी मनी शांती दया जानी करे. वर्तती सोखटे न्याये करी क्षमा सदान्याये मनी दीन जनांचा वाहे श्रीभार सदा तो बघरे. मनी शांती दया जानी करे. स्थापिली हृदंतरी मूर्ती श्रीहरिसी गाती कीर्ती सुख दुःखाची नाथंती चालने असे जीवन रे. मनी शांती दया जानी करे. तैसे थी जया से वचन निष्काम सर्वाचरण साधिला मोक्ष सहज सिरे मनि शांति दया जानी तरे भाविकांसी तारायाला वाटे हा जन्माला न स्पर्शी वासना जाला माधवत्या लोटांगणी रे मनि शांति दया जानी तरे ते धन्य जनी संसारी मनि शांति दया जानी तरे मनि शांति दया जानी तरे मनि शांति दया जानी तरे। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।